अध्याय 10. धान्याच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये बसून मी अफगाणिस्तानच्या सीमेवर आलो. सरहद्दीवरील सैनिकांच्या चौकीचा गबाळेपणा त्या देशाचे दारिद्र्य प्रकट करीत होता. तरी देखील परकीयांना देशात येण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी माझे मनपूर्वक स्वागत केले. हा अनुभव इतर सीमारक्षकांनी दिलेल्या वागणुकीपेक्षा खूपच निराळा होता. अफगाणिस्तानात प्रथम मी हेरात या शहरात थांबलो. इथले लोक अतिशय आनंदी आणि मैत्रीने वागणारे होते. त्या वाळवंटी प्रदेशातील लोकांनी फाटके तुटके आणि धुळकट कपडे परिधान केले होते, तर त्यांची घरेही मोडकी तोडकी होती. आतापर्यंतच्या प्रवासात मी पाहिलेले हे सर्वात गरीब लोक वाटत असले तरी वाटेत भेटणारा प्रत्येक जण हसून माझे स्वागत करीत होता. कोणीही माझ्यासमोर हात पसरत नव्हते. उलट त्यांच्याकडे जे काही होते ते मला देण्याची त्यांची आस होती. हेरातमध्ये मला दररोज कोणाच्या तरी घरी येण्याचे आमंत्रण मिळत असे. साधारणपणे एक कुटुंब एका खोलीच्या झोपडीत राहत असे. प्रत्येकाने मला मनपूर्वक रोटी वाढली. माझ्या यजमानाला लिहिता अथवा वाचता येत नव्हते, तरी देखील मला त्यापैकी कितीतरी लोक नम्र तसे समंजस्य वाटले. आयुष्यातील संकटांना तोंड देत ते सन्मानाने जगत होते. इंग्रजीचे एक अक्षरही येत नव्हते, तरीही आमची हृदये एकमेकांशी संवाद साधू शकत होती, आणि हीच गोष्ट मला मोठे समाधान देत होती. 1970 हिवाळ्यात हेरातमधील एका चहाच्या दुकानातून मी घरी पत्र लिहिले. तीर्थरूप आई बाबा यास, कसे काय चालले आहे? मी सध्या अफगाणिस्तानातील हेरात येथे मुक्कामाला आहे. या देशातील लोक निखळ मैत्रीने वागणारे आणि नम्र आहेत. गरीब परंतु शांतताप्रिय आहेत. अशा देशाला भेट देणे हा माझ्याकरिता अतिशय आश्चर्यकारक अनुभव आहे. मला माहीत आहे की माझ्याकडून पत्राला उशीर झाला आहे, तरीसुद्धा मी बाबांना आणि लॅरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आपले कुशल असो हीच सदिच्छा. तुमचा प्रेमळ पुत्र रिचर्ड. एका भल्या पहाटे मी हेरातमधून फेरफटका मारण्याचे ठरवले आणि एका अशा परिसरात आलो ज्याचा अनुभव मी आत्तापर्यंत कधीच घेतला नव्हता. आता चांगलेच उजाडले होते. मी धुरकट रस्त्यावर उभा राहून सभोवतालचे दृश्य पाहत होतो. पाहताना मन पूर्ण आनंदी वाटले. वाटले जणू काही मी एका कमालीचा साधेपणा असलेल्या भूतकाळात प्रवेश केला आहे. माझी छाती धडधडू लागली. एकामागोमाग एक उंटांचा तांडा रमत गमत जाऊ लागला. गाड्यांचा कर्कश गोंगाटही तेथे नव्हता, तर केवळ उंटांचे खूर जमिनीवर आपटल्याचा काय तो आवाज ऐकू येत होता. घरे एक मजली आणि वाळलेल्या मातीची होती. त्या छोटेखानी खोल्यात कुटुंबे दाटीवाटीने राहत होती. हवेतील कोरडी धूळ तोंडात गेल्याने माझे तोंड पूर्ण सुकून गेले होते. उंटांच्या विष्ठेचा आणि जळणाऱ्या चुलीच्या धुराचा वास नाकात शिरत होता. पारंपरिक पोशाखातील अफगाणी लोक रस्त्याकडेला उकिडवे बसून गप्पा मारित होते. त्यांचे ढगळ कपडे फिकट आणि फाटलेले असले तरी सुरेख दिसत होते. पुरुषांनी लांबलचक वस्त्राचे भेंडोळे करून त्याचे पागोटे बांधले होते आणि अनेकांच्या चेहऱ्यावर कोड उठल्याप्रमाणे व्रण स्पष्ट दिसत होते. कमावलेल्या चामड्याप्रमाणे त्यांची त्वचा वातावरणामुळे शुष्क आणि जाडी भरडी झालेली दिसत होती. किडलेले दात आणि दातांमधील फटी त्यांच्या नैसर्गिक रुंद हास्यातून दिसत होत्या. ढगळ सदरे अगदी गुडघ्यापर्यंत लोंबत होते आणि आपली दैनंदिन कार्य करीत असताना त्यांना जणू काही वेळेचे भानच नसे. महिलांनी जाळीच्या बुरख्याने आपले चेहरे झाकून घेतले होते. त्यांचे बुरखे निळ्या आणि काळ्या रंगाचे आणि डोक्यापासून जमिनीपर्यंत त्यांच्या शरीराचा एकही अवयव दिसणार नाही असे घातलेले होते. एका रस्त्यात एक आंधळा डफ वाजवीत उच्च स्वरात काहीतरी धार्मिक गीते म्हणत होता. बाहेर थंडी होती. चुलीतील धूर सर्वत्र पसरला होता. अनपेक्षितपणे तेथील ही संस्कृती पाहून मला धक्काच बसला, जिच्या समोर मी सरळ गुडघेच टेकले. धुरामुळे माझे डोळे चुरचुरू लागले, चक्कर येऊन मळमळू लागले. मी कोठे आहे याचेही भान राहिले नाही. एक प्रकारची भीती वाटू लागली. पंचेंद्रियांना काहीच आकलन होईना, पूर्णपणे अलिप्त वाटले. सर्व अहंकार त्या भयानक वेदनेत कोलमडून पडला. मी तसाच गुडघ्यावर बसून होतो. संपूर्ण अंग घामाने ओले चिंब झाले. त्या अवस्थेत मी ज्ञात विश्वाशी संबंध जोडू पाहण्याचा प्रयत्न केला, पण पुरता अयशस्वी ठरलो. माझा कोणाशीच संपर्क जुळत नव्हता. हेरातचे दारिद्र्य हृदयद्रावक असले तरी तेथील जनता सुखी आणि निश्चिंत वाटत होती. दारिद्र्य आणि सुखाची ही जगावेगळी सांगड पाहून माझी बुद्धी चक्रावली होती. वृद्ध मंडळी रस्त्याकडेला बसून हुक्का पीत होती. कोरडी वाळवंटी धूळ आणि तीव्र चरसाचा धूर यांचे मिश्रण नाकात शिरत होते. या ठिकाणची दृश्ये, गंध आणि आवाज माझ्या इंद्रियांना कमालीचे परके होते. मी एका अशा संस्कृतीत एकटाच सापडलो होतो जिथल्या कोणत्याही वस्तू माझ्या जीवनाला परिचित नव्हत्या. मी त्या रस्त्याच्या कडेला निश्चेष्ट पडलो होतो, एका दूरच्या विश्वात एकाकी परक्या अवस्थेत. या भ्रमिष्टावस्थेतून बाहेर पडण्याकरिता मी प्रार्थना करू लागलो. मला काय होत आहे? या गोंधळाचे कारण काय आहे? याचा माझ्यावर इतका प्रचंड परिणाम का झाला आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी झगडलो. जन्मापासून मी माझ्या सभोवतालच्या वस्तूंशी माझा संबंध जोडला होता, तशी ओळख करून घेतली होती. अगदी या क्षणापर्यंत मी माझ्या पूर्वपरिस्थितीत किती बंदिस्त होतो याची मला कल्पना येऊ लागली. ज्याप्रमाणे हिरव्या काचेचा चष्मा घालताच सर्व काही हिरवे दिसू लागते, त्याचप्रमाणे आपला परिसर आणि अनुभव यामुळे वास्तवतेविषयी आपली एक विशिष्ट संकल्पना तयार होते. माझे शरीर आणि मनाने दिलेल्या संकल्पनांवर आधारित आता माझी ओळख निर्माण झाली होती. आता त्या सर्व परिचित संकल्पना हवेत विरून गेल्या होत्या. मी एका शून्यावस्थेत सापडलो होतो. परमेश्वरा, कृपया मला मदत करा. मी कोण आहे? मी कोण आहे? मी नक्की कोण आहे? माझ्या सभोवतालचे विश्व जणू काही अदृश्य होऊ लागले, कारण माझी प्रार्थना आणि ध्यानक्रिया मला एका वेगळ्याच अवस्थेत घेऊन गेली. या अवस्थेत पंचमहाभूतांनी निर्मिलेल्या विश्वावर एक निःशब्द आणि अंतरास्तित्व आपले आधिपत्य प्रस्थापित करू लागले. या अवस्थेत मला एक मौल्यवान सत्य गवसले. या सत्यामुळे आश्रय आणि मुक्ती या दोहोंची जाणीव माझ्यात जागृत झाली. मी एक आत्मा आहे, या भौतिक विश्वाहून भिन्न. परमेश्वराचा एक पुत्र आहे. या संस्कृतीच्या धक्क्याच्या अग्निज्वाळांनी सूर्यकिरणांची भूमिका बजावली. त्यांच्या प्रभावाने भ्रमाचे धुके विरून गेले होते. मी मुक्त झालो आहे असे मला वाटले. कृतज्ञतेच्या पुरात बुडाल्यामुळे हेरात एक पवित्र स्थान म्हणून माझ्या हृदयात सदैव कोरलेले राहील याची मला खात्री झाली. मला त्या दिवसाचे स्मरण होते तेव्हा जाणीव होते की अनाकलनीय प्रकारे आपल्या प्रार्थनांना कसा प्रतिसाद मिळतो हे आपण कधीच समजू शकणार नाही. विकास होण्यासाठी अंतःकरण खोलपर्यंत घुसळून टाकायला हवे. आपल्यात आमूलाग्र बदल झाला पाहिजे. हेरातच्या त्या रस्त्याकडेला गुडघे टेकलेल्या अवस्थेत माझ्यातील काहीतरी मरण पावले होते. एक असा साक्षात्कार जन्मला होता जो या मार्गावर मला नेण्याकरिता मदत करणार होता. पुढे जाण्यासाठी उंट जसा पुढचा पाय वाळूत स्थिरावल्यावरच मागील उचलतो आणि नदीच्या प्रत्येक तरंगाला आपली वर्तमान स्थिती सोडून समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाहाला शरण जावेच लागते, तसाच हा मार्ग होता. खोलीवर परत जातेवेळी मला एक वृद्ध रस्त्याकडेला बसलेला दिसला. त्याच्या फेट्याखाली मला एक असा चेहरा दिसला ज्यावर सुरकुत्यांचे जाळे होते आणि अनेक खाच खळगे होते. त्याचे बोळके हास्य मोठे मोहक होते. त्याने मला आपला चरस भरलेला हुक्का देऊ केला. मी सुद्धा हसतमुखाने आणि नम्रपणे नकार दिला. त्यांच्या संस्कृतीने मला अशीच एक नशा दिली होती आणि माझी एकच प्रार्थना होती की तिचा मला कधीच विसर पडू नये. हेरातमध्ये मला कोणीतरी उंटावर बसवून एका ठिकाणी आणून सोडले होते आणि तेथून मला मध्य अफगाणिस्तानातील कंदाहार या शहरात जाण्यासाठी बस मिळणार होती. ती खिळखिळी झालेली बस गरीब शेतकऱ्यांनी गच्च भरली होती आणि कोणी गाडी भाडे भरले आहे की नाही याचीही चौकशी कोणी करीत नव्हते. मधली जागा धान्याची पोती, अर्धा डझन कोंबड्या, दोन मेंढ्या आणि एका बकरीने व्यापली होती. कांठळ्या बसवीत धडधडणारे इंजिन, स्त्री पुरुषांचे खिदळणे आणि मुलांचे रडणे या संगीताची साथ प्रवासाला लाभलेली होती. अचानक वाळवंटात बस थांबली. क्षणात सर्वजण खाली उतरले. काहीतरी संकट कोसळले का? छे छे, तसे काहीच घडले नव्हते. प्रवाशांनी प्रार्थनेच्या सतरंजा वाळूत व्यवस्थित अंथरल्या आणि पवित्र मक्केच्या दिशेला तोंड करून सर्वजण नमाज पढू लागले. काही तासांच्या अवधीत हा कार्यक्रम नियमितपणे पार पाडला जात होता. याकरिता कोणतेही स्थान वर्ज्य नव्हते. या लोकांचा धर्म म्हणजेच त्यांचे जीवन होते. ते काही मुल्ला, मौलवी, पुजारी, योगी अथवा साधू नव्हते. साधी माणसे होती ती. तरीसुद्धा सर्व स्थितीत आणि स्थानात त्यांची अल्लावरील श्रद्धा हीच सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे पाहून मी फार प्रभावित झालो. याचे मला अप्रूपही वाटले. कंदाहारच्या लोकांनी माझे स्वागत केले, विशेष करून हरीज, माझा चांगला मित्र झाला. नीट नेटका आणि उंचापुरा हरीज सुशिक्षित होता. त्याने व्यापारात बराच पैसा आणि प्रतिष्ठा मिळवली होती. त्याच्या व्यापारानिमित्त आणि सुट्टीतील दिवसात तो विदेशातही फिरला होता. मला कंदाहार शहराची एक सफर घडविल्यावर त्याने मला त्याच्या विस्तीर्ण घरात राहण्याचे निमंत्रण दिले. एका शांत रात्री आम्ही दोघे गच्चीवर बसून तात्विक चर्चेत रमलो असताना तो शांतपणे म्हणाला, मिस्टर रिचर्ड, मला क्षमा करा, मला एक छोटेसे काम आहे. असे म्हणून एकाएकी तो खुर्चीतून उठला. त्याने चंद्राकडे पहाट डोके वर केले आणि चक्क एका लांडग्याप्रमाणे ओरडू लागला, आऊ आऊ. हे काय चाललंय? या महाशयाचे डोके बिके तर फिरले नाही ना? त्याने हातात एका टोकाला फास असलेला एक मोठा दोरखंड घेतला, धावतच गच्चीच्या कडेला जाऊन तो दोरखंड खाली फेकला. त्याच्या मनात आहे तरी काय? लक्ष एकाग्र करून त्याने हळूहळू तो दोर वर खेचला. मी थकवून पाहतच राहिलो. दोरखंडाने त्याने एका मुंगूसाला वर आणले होते. हा प्राणी दिवसा गावभर भटकायचा आणि रोज संध्याकाळी हरीजच्या कोल्हेकोईला प्रतिसाद देत त्या दोरीच्या फासामध्ये येऊन बसायचा. त्यानंतर त्याला वर खेचले जायचे आणि संपूर्ण रात्र तो गच्चीत घालवायचा. मी आणि माझ्या मित्राने आपले संभाषण पूर्ववत सुरू केले. मला जाणवले की हे मुंगूस आपल्या अणकुचीदार नखांनी पकडत हळूहळू माझ्या पाठीवर चढत आहे. माझ्या लांब केसांच्या खालून वर येत ते माझ्या डोक्यावर येऊन बसले. माझ्या केसांमध्ये पूर्णपणे स्वतःला गुरफटून घेतले. त्याचे त्याने घरटे केले आणि ते सरळ झोपी गेले. त्याच्या उष्ण शरीराचा श्वासोच्छवास माझ्या डोक्यावर जाणवू लागला. या आणखी एका निराळ्या संस्कृतीने मी पार गांघरून गेलो. माझ्या यजमानाकडे मदतीच्या अपेक्षेने मी पाहिले. आता मी काय करू? माझा मित्र हसला. मिस्टर रिचर्ड, तुमच्या केसात झोपण्यासाठी त्याला उत्तम जागा मिळाली बर का? त्याचे वजन इतके होते, मला वाटले माझी मान मोडणार तर नाही ना. कृपयाला बाहेर घ्या. हरीजची चर्या गंभीर झाली. मिणमिणत्या तारकांनी सुशोभित आकाशाखाली तो चहा पीत होता. आपले डोळे बारीक करीत त्याने मला सावध केले. आमच्यात एक प्राचीन म्हण आहे, झोपलेल्या मुंगूसाला कधीही जागे करू नये. चहाचा कप टेबलावर ठेवीत त्याने मला सांगितले की हा प्राणी प्राचीन इजिप्शियन लोकांसाठी अतिशय पवित्र होता. रागावलेले मुंगूस खूप हिंस्त्र होऊ शकते. मुंगूस आणि नागाचे युद्ध सुरू झाले तर सर्वात विषारी समजला जाणारा आणि साक्षात मृत्यू असलेला नाग देखील एका मुंगूसाकडून मारला जाऊ शकतो. हरीजने पुन्हा चहाचा घोट घेतला आणि पाठ टेकीत म्हणाला, जर तुम्ही त्याला अचानक जागे केले तर ते तुमच्या डोक्याच्या चिंध्या करील. मिस्टर रिचर्ड, ते स्वतःहून निघून जाईपर्यंत थोडे देखील हलू नका. अनेक तास गेले, डोक्यावर साक्षात मृत्यू. भीतीने मी स्तब्ध बसून होतो. वेळोवेळी ते मुंगूस हालचाल करीत आपल्या नखांनी माझी चामडी अधिक घट्ट पकडीत होते. हरीजला आता जागे राहणे कठीण होत होते. माझी वारंवार क्षमा मागून तो सरळ झोपी गेला. मी एकटाच बसून होतो. ती पूर्णपणे जागून काढलेली कंदाहारची अंधारी रात्र संपतच नव्हती. माझ्या मानेत असह्य कळा येत होत्या, पण हालचाल करायची माझी बिषाद नव्हती, इतका मी भेदरलो होतो. माझ्या डोक्यावरचे मुंगूस म्हणजे एक टाईम बॉम्ब होता. त्याचा कधीही स्फोट झाला असता. लांब केसांविषयीची माझी आसक्ती झपाट्याने घटत चालली होती. इंग्लंडच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी माझे मुंडन करण्याची धमकी खरी करून दाखवली असती तर आज रात्री माझे प्राण तरी सुरक्षित राहिले असते. मी स्वतःचे सांत्वन करू लागलो. निदान कोणाला तरी माझे केस आवडत आहेत. पण मुंगूस काही एकटे आलेले नव्हते. आता काही क्षुधार्त बोचरे किडेही माझ्या त्वचेला चावू लागले. माझ्या उदात्त विचारांची शृंखला तिथेच तुटली. हे माझ्याच बाबतीत का बरे घडत आहे? माझ्या मनाचा कमकुवतपणा लक्षात घेऊन मी भावनांना आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. नंतर थोडे चिंतन करीत सर्व काही नीटपणे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या वैयक्तिक इच्छेने शाप वरदान होतो आणि वरदान शापामध्ये बदलते. होय, जरी हे विचित्र हास्यास्पद असले तरी हे मुंगूस कदाचित मला धैर्य आणि सहनशीलता हे सद्गुण शिकवण्याकरिता पाठवण्यात आले असावे. संकट झेलून परमेश्वराला शरण जाणे हे एक अमूल्य वरदान आहे, तर संकटांचे योग्य संधीत रूपांतर करणे हेच खरे ज्ञान होय. त्यानंतरची रात्र कृतज्ञतेच्या असामान्य अवस्थेत गेली. मला त्यावेळी समजले नाही की त्या मुंगूसाने संकटांना झेलण्याची दिलेली शिकवण भविष्यातील संकटांना सामोरे जाण्याकरिता मला सामर्थ्य देणार होती. सूर्योदयापर्यंत माझ्या अनिमंत्रित अतिथीने चांगली 6 तास झोप घेतली होती. ते झोपेतून उठले, माझ्या पाठीवरून खाली उतरत फरशीवर त्याने जोरात उडी मारली. मग त्याने असे काहीतरी केले ज्याने माझे हृदय द्रवले. माझ्याकडे त्याने इतक्या निरागसपणे पाहिले जणू मी दिलेल्या सेवेसाठी ते मला धन्यवादच देत होते. मागे वळून ते दोरीच्या फासामध्ये जाऊन बसले. हरीजची झोपही नुकतीच झाली होती. त्याने आणखी एका दिवसाच्या भटकंतीकरिता त्याला खाली रस्त्यावर सोडले. हरीज माझ्याकडे पाहून हसला. मिस्टर रिचर्ड, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मला क्षमा करा. माझ्या घरी अद्याप असे कधीही घडले नव्हते. आमच्या संस्कृतीत एका आमंत्रण नसलेल्या अतिथीला पाहुणचार देणे अतिशय पुण्याचे समजले जाते. याचा तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही आमच्या एका मुंगूसाला पाहुणचार दिलात आणि तसे करताना औपचारिकताही पाळली नाहीत. आज सकाळी ते फार आनंदी दिसत होते व त्याची झोपही चांगली झालेली होती. ताण आणि जागरणामुळे माझी कळा मारणारी बधीर झालेली मान सावरीत मी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकले. मी काय ऐकले बरे? आमच्या एका मुंगूसाला? म्हणजे याच्याकडे अनेक मुंगूस आहेत की काय? मी निर्णय घेतला. आता पुन्हा जेव्हा तो आकाशाकडे पाहून कोल्ह्याप्रमाणे आवाज काढेल तेव्हा खरोखर मी इथे राहणार नाही. किड्यांनी चावलेले माझे डोके खाजवीत मी तिथून जाताना सुस्कारा टाकीत म्हणालो, हरीज धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी बरेच कष्ट घेतलेत, आता पुढे जाणेच माझ्यासाठी उचित ठरेल. एका संध्याकाळी कंदहारच्या एका शांत बोळातून मी एकटाच जात होतो. त्यावेळी एकच हात आणि एकच डोळा असलेल्या एका ठेंगण्या मनुष्याने माझा दंड अचानक धरला आणि मला पुढच्या एका गल्लीत खेचत घेऊन गेला. पुढे एका दाट अंधाऱ्या जिन्यावरून त्याने मला जवळजवळ खाली ढकलत नेलं. आम्ही त्या ओबडधोबड दगडी जिन्यावरून खाली जात असताना दैवाने पुढे काय वाढून ठेवले आहे हाच विचार माझ्या मनात घोळत होता. खाली उतरल्यावर मला एका काळ्या कुट्ट थंडीने गारटलेल्या तळघरात रेटण्यात आले. अंधारात पुसटसे दिसू लागल्यावर मला त्या ठिकाणी एक लहानसा मिणमिणता कंदील दिसला. कंदिलाचा प्रकाश भुसभुशीत दगडी छतावर आणि भिंतीवर पडून तेथील कोळिष्टके आणि लोखंडी साखळ्या दाखवित होता. हे पाहून मला धडकीच भरली. आत एकही खिडकी किंवा लाकडी सामान नव्हते. जमिनीवर 10-12 अनवाणी वृद्ध उकिडवे बसले होते. त्यांचे कपडे आणि फेटे मळके फाटलेले होते. काहीतरी गोल मध्यभागी ठेवून ही मंडळी त्याभोवती बसली होती. तो ढीग कसला असावा? अंधारामुळे डोळे किलकिले करून मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला. तो काळ्या अफगाणी चरसाचा ढीग होता. माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 200 किलो तरी असावा. हे गरीब म्हातारे सतत त्या ढिगाचे लचके तोडून तस्करी करण्याकरिता त्याचे तळ हाताएवढे गोळे करीत होते. मला धरून आणलेल्या मनुष्याने माझी सोबत सोडली आणि तो सुद्धा चरसाचे गोळे करू लागला. माझ्या मनात विचार आला, किती विलक्षण विचित्र, मी या ठिकाणी काय करीत आहे? येथून बाहेर जावं म्हटलं तर ते शक्य नव्हतं. मध्येच कोणीतरी उभं राहून एक मशाल पेटवली. वेदीच्या दिशेने समारंभपूर्वक जाणाऱ्या पुजाऱ्याप्रमाणे तो खोलीच्या एका बाजूला अगदी आयटीत गेला. त्या ठिकाणी या लोकांचे आराध्य दैवत म्हणजे एक प्रचंड मोठा हुक्का होता. त्या माणसाने हुक्क्याच्या नळीत किलोभर चरस भरायला सुरुवात केली. मग अत्यंत आदरपूर्वक तो हुक्का त्याने पेटविला. इतक्यात दुसरा एक जण उठला आणि त्याने हुक्क्याची लांब वाकलेली नळी तोंडात धरून इतक्या जोराने ओढला की त्याची फुफ्फुसे धुराने पूर्ण भरली. केवळ श्वास घेण्याकरिता त्याने नळी तोंडाबाहेर काढली आणि पुन्हा जोरात झुरका ओढला. पुन्हा पुन्हा तो प्रचंड प्रमाणात चरस ओढतच राहिला. हे सर्व माझ्या आकलनशक्तीच्या खूप पलीकडचे होते. थोड्याच वेळात हुक्क्याच्या नळीतून दाट धूर निघू लागला तरीही तो फुंकतच राहिला. हा सर्व प्रकार खरोखर अमानवीय होता. एक वेळ अशी आली, तो मनुष्य अमानवी सीमेच्याही पलीकडे गेला. तेव्हा त्याच्या फुफ्फुसात स्फोट झाला. तो जमिनीवर कोसळला व उठून झोकांड्या खाऊ लागला, खोकू लागला. त्याचे खोकणे इतके भयानक होते, मला वाटले त्याचे आतडेच आता बाहेर येईल. या दरम्यान इतर सर्वजण निमूटपणे चरसाचे गोळे तयार करीत होते. दुसरा एक मनुष्य उठून त्या अभद्र हुक्क्याजवळ गेला आणि तोही ओढू लागला. त्याने तर अंदाजे 20 वेळा हुक्का ओढला असावा. नळीतून धुराचे लोट बाहेर पडतच होते. अखेर त्यानेही उच्चांक गाठला आणि तो जमिनीवर कोसळला. गडाबडा लोळत तोही सतत खोकू लागला. खोलीतील प्रत्येकाने अगदी हाच अविश्वसनीय प्रकार केला. खोकण्याची उबळ थांबताच प्रत्येकजण शांतपणे आपल्या बांधवांसमवेत पुन्हा गोळे करू लागले आणि दुसऱ्याला वाव दिली. प्रत्येकजण एकामागोमाग एक जात राहिला. तो सर्वभक्षी हुक्का किलोमागून किलो आणि बळीमागून बळींचे भक्षण करीतच राहिला. ही वृद्ध अफगाण मंडळी तर नशेच्या बाबतीत अगदी पदव्युत्तर आहेत आणि त्यांच्या तुलनेत पाश्चिमात्य देशातील गर्विष्ठ हिप्पी तर बालवाडीतील चिमुरडी पोरच. खेळता वारा नसलेल्या त्या तळघरात चरसाच्या धुराचा दाट ढगच तरंगत होता. माझे डोळे चुरचुरत होते. त्या खोलीतील नुसता श्वास घेऊनच मला आतापर्यंत कधीही न आलेल्या नशेचा अनुभव होत होता. आता माझी वेळ आली होती. त्यांनी मला खेचत हुक्क्याजवळ नेले. खरोखर या देवतेसमोर आता माझे बलिदान होणार? हुक्क्याच्या रुंद नळीतून दाट धूर निघत होता. आता काय करावे? मी हेलकांडत पुढे गेलो. त्या नळीजवळ जाऊन तोंडाने धूर आत घेण्याअगोदरच एक साप जसा उंदराच्या बिळात शिरतो त्या गतीने धुराचे लोट माझ्या फुफ्फुसात घुसले. मी जो खाली पडलो तो नुसता गडाबडा लोळत होतो. डोळ्यात पाणी आले आणि खोकल्याची एवढी तीव्र उबळ आली की जणू काही माझ्या फुफ्फुसाच्या आणि घशाच्या चिंधड्याच उडत आहेत. हे सर्व पाहून अनुभवी वृद्ध मंडळी हात पाय मांडीवर जमिनीवर आपटीत गडाबडा लोळत मोठ्याने हसू लागली. कारण मी एक अमेरिकन तरुण, वयाने त्यांच्यापेक्षा एक तृतीयांश, आणि त्या नळीपर्यंतही पोचलो देखील नव्हतो. हा त्यांचा प्रत्येक रात्रीचा विरंगुळा असे. माझ्याकरिता हे सर्व अति होते. मी आपला कोपऱ्यात एका भिंतीला टेकून कसाबसा उभा राहिलो. माझी गात्रन गात्र सळसळत होती. त्या धुराच्या प्रचंड लोटात चित्रविचित्र दृश्ये दिसत होती. सर्व आवाज काहीतरी विचित्र संगीतासारखे भासत होते आणि काळ व अवकाशाच्या सीमेबाहेर जाऊन माझे मन भिरभिरत होते. मी जागचा हलूच शकत नव्हतो आणि कुठे जागाच नव्हती. डोळे पाणी पाणी होऊन जळत होते. मला चक्क भ्रम होऊ लागला की हुक्क्यातील निघणारा धूर भूत पिशाच्याचे रूप धारण करून मला खायला धावत आहे. मी भूतकाळातील प्रसंग आठवले. आराम, आनंद किंवा बोधप्राप्तीसाठी नशेचा मी आश्रय घेतला होता. त्यातून मला काय मिळाले होते? माझ्या डोळ्यांसमोर अमेरिकन शहरातील गलिच्च वस्तीत राहणारे मद्यपी आणि चर्सी लोक पुन्हा एकदा दिसू लागले. माझे कॉलेजमधील कैक मित्र चरसाच्या आहारी जाऊन या व्यसनाचे हताश गुलाम बनले होते. विशेष करून मला एका प्रिय व्यक्तीची आठवण झाली, जी LSD अतिसेवनाने पार वेडी झाली होती. ती कॉलेजमधील एक हुशार विद्यार्थिनी होती. पक्ष्यांची नक्कल करीत ती ओरडत असे. सुरुवातीला सर्वांचीच करमणूक झाली आणि एके दिवशी तर कहर म्हणजे तिने पक्षाप्रमाणे उडण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारली. एका वर्षानंतरही तिला आपण पक्षी आहोत असे वाटत होते. फरक एवढाच होता की ती तेव्हा एका वेड्याच्या इस्पितळातील पिंजऱ्यात किलबिलाट करीत होती. मी देखील अनेकदा नशेतून मानसिक शांतता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता. मला असे सांगण्यात आले होते की रासायनिक अथवा वनस्पतीतून मिळणारे अंमली पदार्थ उच्च आध्यात्मिक साक्षात्कार प्रदान करू शकतात. परंतु काही अवधीतच मला त्यांच्या मर्यादा कळून आल्या. ती एक निव्वळ कृत्रिम अवस्था होती. मला माझ्या आंतरिक इच्छांपासून अधिकच दूर नेत होती. मला यातून बाहेर पडायचे होते. कंदाहारच्या त्या चरसाच्या तळघरात यातनांच्या ढगांनी आवृत्त झालेल्या स्थितीत मी अंतःकरणापासून एक शपथ घेतली. हे प्रभू, मी यापुढे कदापि नशा करणार नाही. मी त्या तळघरातून झोकांड्या खातच रस्त्यावर आलो. कंदाहारमधील शेवटच्या संध्याकाळी एका गजबजलेल्या अंधुक प्रकाश असलेल्या चहाच्या हॉटेलात इतर स्थानिकांबरोबर मीही जमिनीवर बसलो होतो. अचानक एका आंधळ्या मुलाकडे सर्वांचे लक्ष गेले. तो एक तारी घेऊन आला होता. साधारण 16 वर्षांचे वय असेल. त्याच्या हडकुळ्या अंगाला झाकणारे ढगळ कपडे इतरांप्रमाणेच मळकट दिसत होते. माझ्या हृदयात चर्र झाले. त्याचे आंधळे विद्रूप डोळे अनावृत्त होते. 18 विश्वे दारिद्र्य भोगूनही त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते. ती एक तारी वाजवीत त्याने सर्व शक्तिमान अल्लाच्या स्तुती प्रित्यर्थ गाणी म्हणताना त्यात आपला जीव त्याने होतला होता. त्याचा गोड स्वर आणि प्रामाणिक भाव यांनी त्या हॉटेलातील आम्हा सहाही जणांना मंत्रमुग्ध केले होते. अशा प्रकारे त्या मुलाच्या नैसर्गिक स्वराने ते हॉटेल तासभर एका असामान्य आनंदाने न्हाऊन गेले. एक तारी छेडीत तो अतिशय आनंदाने परमेश्वराची स्तुती गातच राहिला. माझे हृदय पार हेलावून गेले. या मुलाला घर नव्हते. तो अंध, अशिक्षित आणि दारिद्र्याने पीडित असला तरी त्याच्या या दीन अवस्थेत तो एका आनंदाच्या विस्तीर्ण खजिन्याविषयी गात होता. हा खजिना म्हणजे त्याच्या हृदयातील परमेश्वरावरचे प्रेम. कंदहारचा अनुभव विलक्षण होता. एका मुंगुसाकडून मी धैर्य शिकलो. चर्सी लोकांच्या अड्ड्यातून नशेचा निषेध आणि त्या अंध मुलाकडून मी आध्यात्मिक आनंद शिकलो. या शहरात जे काही शिकलो त्याविषयी कृतज्ञ राहून मी कंदहारचा निरोप घेतला.